कारण पैसे पैशाची मालकीनच त्याची बायको आहे. बायको जोडले पैसे मावली कोणाला असते? लाखात एखादी येडपट असती ती नवऱ्याचे पैसे भावाला देती. अशी ज्याला भेटली असेल त्याचं नशीब समुद्राच्या पलीकडे झोपले समजायचं. अशी ज्याला बायको भेटली त्यानं बाई संलग्न केले म्हणायचंच नाही, साडी नेसली म्हणून बाई म्हणायचंय. वैकुंठवासी बापसाहेब मालक म्हणायचे, आयंदळ घोडी शे पायंदळ भाला आणि अवकुसळ बायको शरीर कमी जागा भाला. विठाला विठ्ठल एकदा आम्ही माळेगाऊन घोडी आणली, त्याला पैसे दिले 3.5 लाख रुपये. म्हणलं घोडी देऊ? ते म्हणलं चांगली घोडी. ते म्हणलं पैसे तुला देतो पण लाख रुपये देतो मी चलून पाहि. 3 चाली असल्या तर वरचे लाख दिन नाही तर ती घेऊन येईन तुला घोडी आणून घाली. घोडीला 3 चाली चालल्या होत्या, बारकी होती, मधली होती, मोठी चाल होती. मोठी चाल चांगली होती, 45 स्पीडनं पळायची. हातातल्या तांब्यातलं पाणी थांबित नव्हती पण लोन करायला बोरी खालून जात होती. चांगल्या बोरीला काटे आणि मी आकड्यानं तरी बोरी घालून गेली. मी उडी टाकली तो अफुतर वाचलो. अशा घोडीवर बसल्यापेक्षा पायी पायी गेलेलं बरं ना. आणि इकडचे पैसे भावाला देती अशा तुड्या निसंग संसार करण्यापेक्षा ही दूर राहिलेलं बरं ना.
कसे संगते
देहूतल्या मालकांचा. कर्कशे संगती दुःख उदंड फजिती. त्याच्या जीवनात कर्कश बायको आहे. त्याला सोन्याचा बांगला असला तरी समजायचं मी मसन वाट्यात मुंडके पण जळायलो. हे 6 सुखापैकी 1 सुख असते. बायको चांगली भेटणं पण त्याला सुद्धा प्रारब्धच लागते. लय माणसं सगळी श्रीमंती पण त्याच्यानंच बेजार आहेत. आमचे लोक सरळ सांगतात नवरा यशनी असल्या बाई बेजार पाया का इतक्या सोयीच्या का. बाप्पा 69,000 पगार आमच्या मित्राला रुपड्या राहील हप्त्यात 3 हॉटेलला जेवायला. ते म्हणजे मी नाही साहेब पकडी. ते म्हणलं मला फाशी घेवा त्याली. त्यांना घेऊ नको आता पळडान तू याच्यात. आता किती मुसळ खाय आता ताण घेऊ नकोस. पाप लागत असते, आत्महत्या करू नकोस. विठाला विठाला. काही काही नाही चांगल्या बायका नालायकाचा सुद्धा संसार करायला. महाराष्ट्रात इतक्या पवित्र बायका आहेत, कवडीची अक्कल नाही काय हराम करायला. पण मायबापाचं नाव करण्यासाठी त्या संसार करतात. इतक्या पवित्र बायका आहेत महाराष्ट्रात. हो आणि काय काय अशाच. आमची ती एक बाई आली म्हणजे माय महाराज घरीच आहेत का तुम्ही? म्हणलं हो. आणि आज काऊन घरी? आणि म्हणलं कुठं कापूशा चल जाऊ का? कीर्तनच नव्हतं काहीच किनार. घरचं खळ चोरा नेलं, दुसऱ्याची कंस चोळायली. माझ्या लय असत्या त्या माझ्या घरीच का तुम्ही? तुम्हाला बरंच कर्म आयलो पहा विप्रो. हो आणि तुम्हाला बरीच झोप येईल. म्हणलं झोपत हो गोधडे घेऊन. काय काम घेऊ नकोस, तुमचं काय काम आहे? महाराजीन कुठे? आणि म्हणलं मी घरी ती कुठं जाईन? माझे महाराजीन हरिपाठ पाठ नाही पण तिला महाराजीन. असतील महाराजाची बायको महाराजीन, मास्तरची बायको मास्तरीन. एक आणि एक किती म्हणजे आणशी. डॉक्टरची बायको डॉक्टरीन. उलट्या झाल्यावर काय प्यावा म्हणजे बेशी प्यावा. पोलिसाची बायको साहेबीन. चोर झाल्यावर काय करावं म्हणजे खिडकीतून हरावा. स्वच्छाची बायको स्वट्टी म्हणत नाही. मृदुंग्याच्या बायकोला मृदुंगी म्हणत नाही. महाराजाच्या बायकोला महाराजीन म्हणते. हरिपाठरी वस्तीचा महाराजीन घरीच येत काय? म्हणजे हो भाज्याचं पीठ द्या. महाराजाची बायको होती, तिनं का असं डब्यात थोडी वाटी खुपसून दिली? असंच दिलं उजळून. महाराजाची होती ना ती. महाराजाच्या बायको घेतल्या लय हसल्यात. तुम्ही लय तुकाराम महाराजाच्या तुलते आहेत का? तुमचे तर चेहरे पाहिल्या पाहिल्या कळत आहे. शेजारी उठायच्या आधीच तिथे फुलं चोरीतात. शेपुड्यातून तुमच्यात काय फरक आहे? ती उठायच्या आधीच फुलं चोरीतील महादेवाला वाहतील. आणि चोरून फुलं वाहणार नाही तर फुलं असते तो येते. दगड हल्ले दगड
हे तिथे दगडावरी मंत्र पुष्प देवाश्री. मंत्र पुष्प देवाश्री. मंत्र पुष्प देवाश्री.
Thank you.
देवाला देवाला अमान्य असा जरी एखादी पूजा केली तर दगड देवाच्या अंगावर टाकले इतकं पाप लागते. शेजारणीनं पाणी घातलं आणि चारला तुटून फुलं चोरली. पाचच्याला फुलाचा पत्ता नाही, जशी शिळीच गेली ती झाडावर. काय काय द्वारकाबाईन, काय वासाबाईन, काय कस्तुराबाईन, काय अंतिकेन, काय बबे, काय चेतुरे, आग लागू ते ह्या वागण्याला. भजाचं पीठ द्या आणि 2-4 मिरच्या नाही आम्हाला काय द्यायचं तिल दिलं आणि होते आला घायला भागवताची दाळ होती आणलेलं. पाचच काम नाही असा पाईप दिलाय मालकान काय ताण येत. जाता जरा विचारलं, जीजी भज्याचं पीठ कशाला? बापा तो अतुल तर कहत पीत नाही, आज पिऊन आले तर मला वाटलं जरचे भजेच काढून द्यावा. पाशी जीजी नाही का ताराला पाय मानून समुद्रात टाका. अरे काय काय लय पागल
विठाला विठाला
काही नालायकाचं नाव करतात. मायबापाचं नाव मोठं केलं इतक्या पवित्र आहे मी सत्याचा अंतकरण द्रवीन इतके सुंदर सकडवे देवा. मी तुझ्या पायावर रक्ताचा सडा करीन रे प्रभू. तो का जीवत नाही आमच्या हातात? काय निष्ठा असेल या लोकांची? ते कर्ज आहे देवाच्या डोक्यावर. या घरातला प्रत्येक जण त्या निष्ठेतला होता, त्या निष्ठेतला. एके दिवशी दीपावलीचा सण आला म्हणून नाचे मागे मागे सांगते. आईसाहेब नामदेवाला म्हणतात, नामा दीपावलीच्या धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्या इथे विटेवरचा मालक आंघोळी करता येईल खरे? नामदेवाने सांगितलं, आईसाहेब रोज देवाला नित्य उपचार असतात. आज तर दीपावलीचा सण आहे, धनत्रयोदशी आहे, 5 दिवसाचा सण आहे. धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, अमावस्या, लक्ष्मी, धनत कुबेर पूजन, बलिप्रतिपदा, पारवा, यमद्वितीया, भाऊबीज, ह्या 5 दिवसात मंदिरात फार मोठा उत्सव असतो काय? अशा उत्सवात आपल्याकडे कसं बोलवायचं? नामा फार दिवसाची इच्छा आहे रे. देवानं पहिल्या दिवशी आपल्याकडे आंघोळी करता यावा. ऋण सांगतोय ऋण. नामदेवरायनं आईला विचारलं, आई मला जसं कळतंय तसं आपल्या घरात उठणं नाही ग. देवाला केशर कस्तुरीचं उत्त लावते. वेदाम घोष पुनितायाम पंचगव्यासिद मंद्रो जाल सर्वासिता भय व्याप्तिना सर्वसिदो विर्याति संगा कंचनम हिम भुवनाति सर्वायाम आपांपति निर्भयो सरितातिवोगायम यत स्नानोदक शुद्धो भव सर्वस्थितेषु यत पुनितायाम भोगाचार्यो. माय एवढा मोठा भोग असतो आणि एवढं सोडून आपल्याकडे साधं उठणं सुद्धा नाही. ऋण सांगते ऋण. गुणाबाईनं सांगितलं, नामा 5 दिवस एका श्रीमंताचा दसरा काढाय. 5 दिवस एका श्रीमंत घराचा दसरा काढा आणि त्या दसऱ्याच्या बदल्यात मिठो वर्तुळ मागितलेत रे. मिठो वर्तुळ मागितलेत. त्या श्रीमंत बाईनं तिळ देऊन टाकले होते तिळ. नामदेवराय म्हणतात, ठीक आहे आई निदान उठलं तरी आपल्याकडे बोलण्याचा प्रयत्न करतोय. मंदिरात गेले, साक्षी गणपती आहे पांडुरंगाच्या मंदिरात. नामदेवरायच्या पायरीपासून वरी जाताना डाव्या हाताला साक्षी गणपती आणि उजव्या हाताला महाराष्ट्रातल्या निष्ठावंत वारकऱ्याची समाधी आहे. त्या वारकऱ्याचं नाव आहे जळोजी मळोजी नावाचे सुतार होते, पांचाळ होते ते. पांडुरंगाचा बर्माटी सागाचा मंडप जो बांधला तो त्यांनी तो महिन्याची वारकरी होते, निष्ठावंत वारकरी. सांप्रदाय निष्ठावंत लोकांचा चाललाय, भंगारेव नाही. विठाला परवाला आमचा एक मित्र भेटला, ते म्हणला मी लय सुंदर कीर्तन करतो. म्हणलं कीर्तनात धोतर नेसतून घरी गेल्या म्हणून भाईवानी कपडे घालतो. तुला येम इतकं हानी भरव्या इंच भर जागा होणार नाही, तुम्ही डाल करायची. विठाला राजाओ नाटकात नाटक चलत नाही तर परमार्थात नाटक
कसं? No!
करताय येथे नाही खोटा चालत परिहार जानसी अंतर पांडुरंगा देखावे किंमत नाही
सोंगे छंद काही
देव जोडे आयसे नाही
या संप्रदाय सोंगानं नाटकानं देखाव्यानं देव प्राप्त होत नाही या संप्रदायात निष्ठा लागते
निष्ठा निष्ठा निष्ठीवाले तर लय नदी लोळायलेत विठाला
आवली
विद्वत्तेला किंमत नाही एखादा म्हणीत असेल मला पक्वात चांगला वाजीचा आहे तू तर या भारतातले दोन मुसलमान विदेशात गाजले पकवाद वाजवायला असं काय नसते कलेवर आपण गाता येत असेल त्यांना जर साधू होत असेल तर तमाशातल्या लोकांना कुठं कमी स्वर येत मला असं वाटतं आपल्याला अजून ऑस्कर पुरस्कार आपल्या वारकऱ्याला अजून कोणालाच भेटला नाही ते फिल्मी सृष्टीतल्या गुलजार नावाचा गायक होता मुसलमानाचा त्याला ऑस्कर पुरस्कार हा विदेशातला भेटत असतो मग विदेशातला ऑस्कर पुरस्कार भेटला तो वारकरी येऊ शकतो का नाही या संप्रदायात सोंग नाही चालत या संप्रदायात निष्ठा पाहिजे निष्ठा निष्ठा मला फार गाता येतो सोंगल्या तू वागतो का नीट
विठाला
काय सांगत होतो नामदेवराय साक्षी गणपतीपाशी उभे राहिले उजव्या हाताला आता त्यावेळेला ती समाधी नव्हती समाधी आता झाली उजव्या हाताला आत्ता समाधी त्यावेळेला नव्हती गणपती बाप्पाच्या जवळ घेत आणि नामदेवरायाच्या सानिध्यात विटेवरच्या मालकाचा काकडा ऐकायला काशीतले मालक असायचे महाराज काशीतले मालक उजव्या हाताला नामदेवरायला जागा होती उजव्या हाताला त्याचं कारण सांगू का वारकरी संप्रदायात फेटा बांधून कंबर बांधून वरवून कीर्तन करण्याची प्रथा ही नामदेवरायाने सुरू केली आणि या परंपरेला शिक्कामोर्तब काशीतल्या मालकांनी केलंय काशीतल्या मालकांची परंपरा आहे एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव भगवान शिवशंकर वारकऱ्यातली शिरोमणी तिथून अहो संप्रदाय तिथून भजनच माऊली तिथून सुरू झालं कोण भजन केलंय
भजन करी
नारद कुंभर राम गायन करी भजनी परंपरा शंकरांची वारी सुद्धा ही परंपरा शिवजींनी सुरू केली भगवान शिवशंकरांनीच वारी सुरू केली एक जण म्हणला आम्ही 20 वर्षापासून वारी करतो मग हणतो का आम्हाला अरे तू 20 वर्षापासून जातो सुंबळ्या विश्व निर्माण झालं विटेवरचा मालक जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर आणि त्यावेळेस पासून काशीतल्या मालकानं वारी सुरू केली तो तिळभर करायला निळभर सांगायला लोक दळी तू का सुमळ्या
विठाला विठाला
भगवान शिवजीच्या सानिध्यातली जागा रिकामी होती विटेवरच्या मालकाने खुणावलं प्रभू नामदेव मागळेत कुठले प्रभू नामा चला रुण सांगतोय नाचणे दोन्ही सांगतोय भगवान शिवजी स्वतःहून साक्षी गणपतीच्या जवळ गेले
आणि नामदेवरायाच्या दंडाला धरून काकड्यात आणले. नामस्थलानं काय नाही प्रभू, जीवनात आईने एकच काम सांगितले.
काय काम आहे?
आज मालकाला आंघोळीला घरी न्यायचे. शिवजीनं सांगितलं, नामा ही अशक्य गोष्ट आहे रे राजा.
कसं शक्य? आज धनत्रयोदशी आहे आणि या परम पावन पर्वावर विटेवरच्या मालकानं मंदिरात एवढी लाखो वारकरी जमलेली आहे. हा सोहळा सोडून एकट्या तुझ्या घरी येणं कसं शक्य?
गोष्ट अशक्य आहे प्रभू, पण आईनं शब्द टाकलाय. आतापर्यंत काही मागितलं नाही होते आईनं, काही नाही मागितलं. याच्याकरता तो शब्द खोटा होतोय, माझ्याच्यानं पूर्ण होत नाही, म्हणून मला नकोस वाटतंय, दूर राहावा ठेवल्यास. काशीतल्या मालकाने सांगितलं, मी प्रयत्न करतो. नामदेवराने सांगितलं, मालक जर प्रभू येत असतील तर मी काकड्याला तिथं बसतो. आता विघ्नहर बाप्पा गणेशाच्या पायापुढे बसून मी काकडा ऐकतो. वर्षाला कर्मच आहे नामदेवराय नसल्या. शिवजींना विचारलं, प्रभू काय झालं? काही नाही म्हणे प्रभू, नामदेवरायची इच्छा आहे. तुम्ही आज स्नाना करता गोडाबाईनं पाणी तापवलंय, तुम्हाला यावं लागतंय. विटेवरच्या मालकानं सांगितलं, एवढा मोठा भक्तांचा सोहळा सोडून मी तिकडे येऊ कसा? हे शक्य नाही. नका जाऊ प्रभू, नामदेवराय इकडे येणार नाहीत, येणार नाहीत. विटेवरच्या मालकाच्या डोळ्याला पाणी आलंय नामदेवरायच्या विरह करता. आणि विटेवरचे मालक रडत असताना एकादशी नयन पाझरती, शिवजीला 11 डोळे. ज्या वेळेला शिवजीला मुख 5 आहेत त्यावेळेला डोळे 11 आहेत, आणि ज्या वेळेला शिवजीला 1 डोळे एक मुख आहे त्यावेळेला डोळे 3 आहेत. योगी दिसतो विचित्र,
त्याला 3 नेत्र, चर्म वेगळे नाही वस्त्र, मनवी तुझा मित्र बाळा जोगरे, कुलभूषणा निजबा नारायणा बाळा जोगरे. योगी आला से विश्रामा, निजबा नारायणा बाळा जोगरे.
एक पाळणा गायला संतोष म्हणून नामदेव आहे. असे पाळणे म्हणी जा ते वाळवंटात पाळणी कि ते त्या पाळण्याची पुस्तकं घ्यायला यायची उडी.
पहिल्या दिवशी जन्मल बाळ, दुसऱ्या दिवशी खात या केळं, आणि तिसऱ्या दिवशी फेकला गुलाल जुबाळा जुरे.
वाहून जाशी नाशी पाळणे म्हणल्या नाही म्हणतात काही बी.
बेल वाया गेले ग बाय बाय, तिकडच घसरून मेले. उलटी नाही वाचित का?
कोण म्हणलं तुला असं? बायकांनी भजन करायचं आणि गाठ्यातलं करायचं, मालिकेतलं म्हणायचं. आणि पुन्हा एक नियम सांगतो, तुम्ही तुमच्यात करायचं.
विठाला
एकादश नयन पाझरती,
डोळे रडू लागले. विटेवरच्या मालकाने विचारलं, प्रभू तुम्ही काय रडतात?
भगवान शिवशंकराचा कंठ दाटून आला आणि विटेवरच्या मालकाला भेटी मानली, प्रभू या संप्रदायाची धुरा ज्याच्या हातात दिली,
धुरा सांभाळणारा इतका निष्ठावंत वारकरी नामदेव आहेत, त्याच्या कर्तव्याचा बोज माझ्या डोक्यावर आहे, माझ्या डोक्यावरच्या गंगेचं वजन कमी आहे, इतकं नामदेवरायच्या भक्तीचं वजन माझ्या डोक्यावर आहे, आणि नामदेवराय माझ्या बाजूला राहिले की मला करमत नाही. हे काशीतले मालकांचे उद्गार आहेत. आणि विटेवरच्या मालकानं सांगितलं, प्रभू शिवजी सद्देव की बाबा भगवान शिवजी, नामदेवरायाने केलेल्या भक्तीचं कर्ज तुमच्या डोक्यावर गंगेपेक्षा वजन शिल्लक तुम्हाला वाटतंय, याचं परिकरचं सांगू का शिवजी? नामदेवराय जवळून गेले की अंतकरण शरीरातलं बाजूला गेल्यासारखं वाटतंय. हे विटेवरच्या मालकांचे शब्द आहेत. काय कर्ज असेल या भक्तीचं? आणि विटेवरचे मालक तात्काळ उतरले. शिवजीला सांगितलं, नामा आपल्यापासून दूर जाणं हे चुकीचं आहे, आपल्याला काही किंमत नाही, याचं कर्ज आपल्या डोक्यावर, मी जातो आंघोळी करता. नामदेवराला जवळ बोलवलं, हे करून हे रुण 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 आता म्हणून नाची मागे मागे बघा.
मालक जवळ आले, जवळ आल्याच्या नंतर नामदेवराला सांगितलं, नामदेव आंघोळीची अवस्था, पाणी गरम आहे, छान अंगाला उठणं,
ऐका ना प्रभु, माझ्या आईनं जे उठणं केलंय ते तुम्हाला आयुष्यभर तितकं सुगंधी उठणं भेटणार नाही. कारण तुमच्यापाशी जे उठण्याची सुगंधी द्रव्य देणारी माणसं ही पैशावाली येत, आणि सगळ्या पैशावाल्यांचा पैसा कष्टाचा असतो असं काही नसते, काही विषय नसते. एका माणसाची देशीची 14 दुकानं त्याच्या बापाच्या तिरवीला मला दिलं, देशीची 14 दुकानं देशीची, आणि त्याच्या बापाच्या तिरवीला मग कीर्तन. मी एकदा चारी पोरायचं नाव घेतलं ते मधला कीर्तन घेणारा तुम्ही नाही बरं, मधला कीर्तन घेणारा म्हणला तुम्ही जास्त त्याचं नावच नाही घेतलं. मी म्हणलं याच्या दुकानामुळे महाराष्ट्रातल्या कोटी बाया विधवा झाल्या याच्या दुकानावर लाडू केल्यामुळं, आणि मी जर कीर्तनात याचं जास्त नाव घेतलं तर मी मरण मी विदुर होईल, त्यामुळे मी याला कशाला सांभाळू या नालायकाला. लावी तासन बुक्का तितक्या पुरतं 2-4 बाऱ्या नाव घेतलं, इतक्या बाऱ्या कुठं सांभाळायचं. नालायकाला जास्त सांभाळणं ब्राह्मण कापल्याचं पाप लागतंय.
ऐसा पंडित जन तुमचे वंदित
यजमाने सुरुवातीला त्यांचं नाव घेतलं, यांच्यावर जर अर्धा घंटा बोललं तर मला देवाला कोणाणार कट्टा का देवाला पण करायचं नाही. यजमानांची स्तुती करणं नाव घेणं योगदनवेळेस ठीक आहे, कोर का त्याला दळायचं का.
ऐका पंडित जन वंदी तो चरण, नका करू नर स्तुती माझी परितावी विनंती, नैवम गिरगावकर लिखितम.
गिरगावकरांनी दिले का, इतराची स्तुती आम्हा ब्रह्महात्या त्या विठ्ठला वाचून,
निंदाथवा स्तुती करावी देवाची, कीर्ती मानवाची गाऊन.
एका नशात येणाऱ्यांनी थोडीच लिहिलेली अधिकाऱ्यांचं वाक्य ना मराठी. माझं मत आहे चहाला चव येण्यापुरती पत्ती टाकावा, डबा भरलेला होता म्हणून तिनं अर्धा किलो पत्ती टाकली, चहा एका वंगणे कळत न गेलं. मजात आहे मात्र असली पाहिजे. जेवतान लोणचं किती असा वरण टाकलं चमच्या भरून लोणचं वाढलं दुर्डीवर, पाहुणे जातानाच नागपुशीत गेले त्याच्या वासानच सर्दी झाली. मर्यादा एका बाईकर 5 क्विंटल सोनं आहे, मंगळसूत्र किती वजनाचं घालावं. आहे तुझ्या नवऱ्याकडे 5 क्विंटल सोनं पण जरा हिशेबात राहील. तिनं भोगीच्या दिवशी 2.5 किलोचं मंगळसूत्र घातलं, वजनच सकर तिच्या दिवशी मिली, अख्ख्या गावाची सकरात मातीत घातली. इतका नालायकपणा नसायला पाहिजे.
विठाला विठाला
एका माणसाकडे लहानपणी पैसे नव्हते, मोठं झाल्यावर पैसे आले, पण लहानपणी पॅन्ट घालित होता मग धोतर घालित होता, पैसे आल्यावर मला इन करायची. कुत्रीत दसले त्याला, कारण कुत्र्याला माहित असतो धोतरावर इन करायचं म्हणजे ह्या तीन आलाय की आपण याला जाव.
विठाला विठाला
नामदेवा कुठं आहे तुमच्याकडे. नामदेवरायन सांगितलं देवा तुमच्याकडे जे सुगंधी उठणं आहे का, याच्यात जो सुगंध आहे का हा वाखाणण्या योग्यतेचा आहे, पण माझ्या आईनं जे उठणं केलंय या सुगंधाचं वजन किंवा वर्णन करण्याची विधात्याला ताकद नाही. कारण सुदाम कष्टाच्या दामातून उत्पन्न झालेले तिळ येत, आणि कष्टाच्या दामातून उत्पन्न झालेल्या तिळाचा सुगंध मोजण्यासाठी विधात्याकडे तराजून असतंय. विटेवरचे मालक म्हणले येतो, पण नामदेवराला सांगितलं नामा म्हणून नाचे म्हणून नाचे. किती खाली येतो पा भक्तीचं टोक काय की त्याच्यानंतर किती खाली येतो. नामदेवरायला सांगितलं नामा मी तिकडे आल्याच्या नंतर बाकी त्यांची काय परिस्थिती होईल, मी जर मंदिरात नसेल तर. नामदेवराय म्हणले देवा ते पण अवघडचे, सणाच्या दिवशी किती लोक आले थोडं करा वाढव, सणाच्या दिवशी अवघडचे. पण विटेवरच्या मालकानं सांगितलं नामा गोणाई साहेबाचा शब्द खोटा हो द्यायचा नाही, तुला काम सांगितले नामा, मी आंघोळीला तुझ्या घरी जातो
पण माझ्या जागेवर तुला थांबावं लागेल. आमदाराला पोरग झालं माऊली, स्वतः असतील पोरग वगैरे थोडी स्वतः असतील. आमदाराला पोरग झालं, आमदाराला आणि पोरग 22 वर्षाचं झालं. तर फॉर्म भरताना पोरानं बापाची कॉलर धरली, मला आमदार व्हायचंय. आणि बाप म्हणला मी मरूस तर तुला होऊ देत नाही, आमदार मला व्हायचंय. सामान्य गोष्ट नाही माऊली, बाप पोराला पद देत नाही. बाप बाप पोरग कोणाच्या कोणामुळे झाले?
बापा
शिंदे महाराज देतो का बाप पोराला पद? बाप पोराला पद देत नाही. भारतात कितीतरी घराने ऐकायला भेटतील तुम्हाला. बाप पोराच्या हातात चाव्या देत नाही. नोटा कळणत त्याला इच्छीला 10 ची म्हणाले, 100 शिला 20 ची म्हणाले. हो भक्तानं किली इकून तो असायली, किलीनं खाऊन झालं. करजुड्याला किली बांधली होती, ती घासू घासू किलीनं खाऊन झाले त्याच्या कमराला. तरी टपरक्यात कार भरतीनं पोरग पोराला ते का महाराजा घडत त्याच. बाप देईन बाप 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 पोरा कर कळकट काळा मुसुक संदन. पहिले काय संत होते त्याला खपक्या निडी किलूच कुलू गळ्यात करुजुडा आणि त्याला काळी मुसुक चावी आणि ती चावी गळ्यात आड केलेली आणि काही नाही त्या संतकात जुने पिस. मथळी भीतीला टेकल्या कुणाला चावी काढून घेतली आणि तिला फुकायला गार्ग काढायच्या निमित्तानं माग गेली आणि संदूक उघडला तर पीस घऱ्यावर फाटले. गेले दिवसापासून सांगत होते ना उकडले की फाटले, उकडले की फाटून गेले पीस सांगतात. तरी पण या टपऱ्या माथारीनं चाबी दिली नाही कोणाला. सुनाला बोलत आली का? सुन वरून थोडीच पडली, हिला पोट्ट झाल्यामुळे ती आली ना. मला सांगायचंय की रक्ताच्या नात्यात त्याला पद देऊ शकत नाहीत. विश्व ज्याच्या ताब्यात त्याला जगाचा पाप म्हणतात. एक सोपी व्याख्या सांगू का? गिरगावचा बाळू, बसलेले सगळे, उभे सगळे, कोण्या दिवशी मळ्यात नेऊन फुकायचे ज्याच्या हातात त्याला विटेवरचा बाप म्हणतात. माऊली सामान्य ताकद वृक्षाचे पान आणि ज्याची सत्ता राहिली अहंता मग कोठे. तुम्ही मला पाहता आणि मी तुम्हाला पाहतो, तुम्ही मी बोललेलं ऐकता आणि तुम्ही ऐकत असताना काय प्रतिक्रिया देता हे मी पाहतो. ताकद कोणाची आहे?
कमी ऐकावी एका नारायण
कवी ऐकवी एक नारायण किंवा साळुंकी मंजूळ बोलत सेवानी बोलविता धनी वेगळाचे. तुझी या कृपेने वेदाशी बोलणे सूर्याशी चालणे तुझी या बळे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. आणि एवढ्या मोठ्या मालकाने स्वतः दुःखत देऊन टाकतो.
तुझा ऐसा कोणी होणारा निराशी, तुझा